chinimandi.com पॉडकास्ट।
साखरेच्या दुहेरी दराचा मार्ग शोधा। पंतप्रधान कार्यालयाचे अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाला आदेश। साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी साखरेचा घरगुती आणि औद्योगिक वापराचा दर निश्चित करण्यासाठी मार्ग शोधा असे आदेश आज पंतप्रधान कार्यालयाकडून अन्न आणि नागरी पुरवठा खात्याला दिले। केंद्राच्या पातळीवरच या घडामोडी घडत असल्यानं लवकरच याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। साखरेचा हमीभाव प्रति किलो 31 रुपये निश्चित केला आहे। तथापि साखरेचा प्रति किलो उत्पादन खर्च 35 रुपये असल्याचा दावा या उद्योगांकडून होत आहे। यामुळे हमीभावही तेवढा वाढवून मिळावा अशी मागणी केली होती। त्यावर उपाय म्हणून घरगुती आणि औद्योगिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे दर वेगवेगळे करण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू होता। त्यातच अलीकडे कृषी मूल्य आयोगानंही या दुहेरी दराची शिफारस केंद्राकडे केली होती। देशांतर्गत एकूण साखर उत्पादनांपैकी शीतपेय, आईस्क्रीम, बिस्किट आदी तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी 65% साखर वापरली जाते, तर घरगुती वापराचं प्रमाण हे 35% आहे। औद्योगिक कारणासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वाढवल्यास त्याचा मोठा फायदा साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना होणार आहे। त्यातून FRP एकरकमी देणं शक्य होणार आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयानंही याची गंभीर दखल घेत साखरेचा दुहेरी दर ठरवण्याचा मार्ग शोधण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाला दिले आहेत।